सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर केजीएफ का गाना आपने एंजॉय किया. और सच में यार, मतलब एक गली से दूसरी गली जाना कितना ज्यादा स्ट्रगल होता है, एंड स्पेशली इन द मॉर्निंग टाइम.
लाइट्स कैमरा एक्शन, शुद्धि के साथ. लाइट्स कैमरा एक्शन.
गुड मॉर्निंग पुणे, मैं हूँ आपकी कलाकार श्रुति. और छोटी छोटी बातों का हमारी लाइफ में कितना बड़ा बड़ा स्ट्रगल होता है. म्हणजे अगदी आपल्या बिझी स्केड्यूलमधनं जिमला वेळ देणं तो पण एक स्ट्रगल आहे. अहो इतकंच काय, आम्हा मुलींना सकाळी लावलेलं काजळ संध्याकाळपर्यंत टिकवणं देखील हा स्ट्रगलच वाटतं. पण खरं सांगू, खऱ्या अर्थाने स्ट्रगल काय असतो ना, ते नागराज मंजुळेच्या बोलण्यातनं कळतं. ऐका तो असं काय म्हणाला होता ज्यामुळे खरंच मी इन्स्पायर झाले.
माझा स्ट्रगल सगळा आयुष्यभर स्ट्रगल होता खरं तर. पुण्यात मी खूप जॉब केले, वॉचमॅनचं काम खूप दिवस केलं आहे, मी इस्त्रीच्या दुकानात काम केलं आहे, टेलिफोन बूथवर बसलो आहे, अजून खूप मजेशीर कामं केलीत. मी रस्त्याला बसून गाड्या मोजल्यात हायवेला.
मला फार आवडायचं पण ते काम.
हो, ते काम त्यावेळेस खूप कंटाळून होतं, कारण की तिकडे ब्रिज करायचं आहे किंवा रस्ता रुंदीकरण करायचं आहे का नाही ह्याच्या जरी एक रिसर्च होतो. आणि अशी जी मोजणं आहे इतका वेळ आहे दिवसभर, तर अशी गाड्या मोजल्यात आणि दिवसभर बसायचो 12 तास.
किती गाड्या मोजल्या?
खूप गाड्या असायच्या. माझा मित्र आणि मी, आम्ही मग तो रात्री असायचा किंवा रात्री बसायचं, रात्री तुलनेनं कमी असायचं. अशा गाड्या मोजण्याचं काम केलं, एक दुकान चालवलं, किराणा स्टोअर म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना स्टेशनरी, असं खूप काय काय कार्यक्रम केलेत. गवंडीच्या हाताखाली काम केलं आहे, रोडवरती खडी ओढली आहे, विहिरीत काम केलं आहे.
बापरे, इतके जॉब्स केले ते मला पहिल्यांदा आयुष्यात कळतंय नागराजने खरंच. म्हणजे जस्ट इमॅजिन की या रोडवर बसून गाड्या मोजणं देखील एक काम असू शकतं जे की केलेलं आहे नागराजने. यु नो, कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं. आणि याचं दुसरं एक्झाम्पल म्हणजे संतोष जुवेकर. तुम्ही त्याचा हा किस्सा ऐकाल ना तर तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की संतोषने असंही काम केलंय. ऐका या इन्स्पायरिंग स्टोरीज आज माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाईट्स कॅमेरा ॲक्शन 93.5 रेड एफएम. बजाते रहो. क्या बात है यार, सुपर्ब, वेल डन. किती शब्द आहेत मोजून दोन दोन, ज्याने आपण एखाद्याला जग जिंकायला सांगू शकतो.
लाईट्स कॅमेरा ऍक्शन, शुद्धी के साथ. लाईट्स कॅमेरा ऍक्शन.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मी कलाकार श्रुती तुमच्यासोबत, आणि लाईट्स कॅमेरा ऍक्शन मध्ये मी आज काही इन्स्पायरिंग स्टोरीज तुम्हाला ऐकवतीये. म्हणजे किती छोटी गोष्ट असते ना की आपण कधी कधी पाठीवर थाप द्यायलाच विसरतो, किंवा अरे किती छान केलंय हे अगदी सांगायलाच विसरतो. म्हणजे संतोष जुवेकर म्हटलं ना की आज ना मला त्याची स्ट्रगलर्स साला ही वेबसिरीज आठवते. बाप रे, विजू माने ह्यांनी डायरेक्ट केलेली ही जी वेबसिरीज आहे ना, बाप रे, असून असून वेळ लागतो यार, नक्की बघा. आणि खूप धमाल किस्से आहे त्याच्यामध्ये. पण अर्थात संतोषच्या पर्सनल आयुष्यातही त्याने खूप स्ट्रगल केला आहे, आणि त्यावेळेस त्याला खरंच कोणाचं तरी मायेचा हात पाठीवर असायला हवा होता की नाही नाही तू लढ, मी आहे. पण हा त्याला मिळाला तो त्याच्या आईकडून. ऐका त्याची ही स्टोरी.
मी कळव्यात शास्त्रीनगरला राहायचो, चाळ होती, 8वी 9वीपर्यंत तिथे होतो मी. तेव्हा माझा भाऊ आणि मी, माझा भाऊ तर बऱ्यापैकी 2 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा, पण मला आठवतं आम्ही प्लेट पुरणपोळ्या वगैरे विकायच्या. मी दारोदारून साड्या वगैरे विकल्या आहेत. तिथला एक किस्सा म्हणाल, ते जेव्हा मी 10वीला असणार आहे तर मला ती लोक दुपारी गेलं ना तर लोक हाकलायचे, बेल मारली ना काय नाही काय नको बेल नाही मारायच्या चल निक असं वगैरे हाकलायचं. ते फार वाईट वाटायचं. आणि मी काय भीक मागायला जातो का? मी एकदा आईल म्हटलं मी नाही जाणार उद्यापासून साडी विकायला. ते म्हटलं का? मग ते लोक असे हाकलतात आणि कसंही बोलतात, मला नाही आवडत ते. आई म्हणाली जा तू, अरे आपलं काम आहे, आपल्याला गरज आहे ना, तर आपण केलं पाहिजे काम, काही काळजी करू नकोस, एक दिवस हीच लोक तुझा चेहरा बघून दरवाजा उघडतील.
क्या बात यार. आणि आज संतोषसाठी फक्त दारच उघडली जात नाही तर त्याला मनातही घर दिलंय लोकांनी. बाय द वे, हे ऐकून ना मलाही नक्कीच असं सांगावंसं वाटतं की कोणी जर का तुम्हाला पॅम्पलेट देत असतील ना तर प्लीज न चिडता बोला. नाही म्हणजे नाही म्हणायला हरकत नाहीच आहे, पण एका स्माईलने ना नक्कीच फरक पडतो. आणि तुमचाही काही स्ट्रगल असेल, मागे वळून बघताना तुम्हालाही काही जाणवत असेल की अरे मी काय स्ट्रगल केला यार, हा माझा एक्सपिरियन्स आहे, तर नक्कीच तुम्ही देखील कोणाला तरी इन्स्पायर करू शकता. कॉल करा मला 4850-2935 वर, बताई अपनी स्ट्रगल की स्टोरी. एंड तब तक 93.5 रेड एफएम बजाते रहो.